வாக்கம் கரோதி வாசா பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் க்ருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வரஹ குரு சாக்ஷாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குரவே நம. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய பிரதிபோதிதா நாராயணேன ஸ்வயம் வ்யாசேன க்ரதிதாம் புராண முனினாம் மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருத வர்ஷிணி பகவதி அஷ்டாதசாத்யாயினி அம்மத்வாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷிணி. நமோஸ்து தே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாய தபத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ணஹ ப்ரஜ்வாலிதோ ஞானமய ப்ரதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருதஸ்துன்வந்தி திவ்யைஸ்தவை வேதை சாங்க பதக்ரமோபநிஷதைஹ காயந்தியம் சாமகா த்யானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தியம் சுராசுரகணா தேவாய தஸ்மை நம. கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாபசமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ ஞாத சந்தான சம்ஸ்திதஹ வீதராகோ விசேஷஶ்ச ஸ்ரீ குருஹாது நாம் பவே ஞானேஷாங்க்ரி சரோஜலுப்த மதுபத் ஸ்வாமீ ஸ்வரூபாங்கிதஹ சந்தானான்வசமானுபூதி பதிக சாட்சி ஸ்வயம் காபடி கார்ஹஸ்தே கில ஏகநாத சத்குருஷோ வ்ருத்தௌ துகாராமவத் ஸோஹம் யோகரதம் க்ருதார்த்த சரிதம் வந்தேயதிம் மாதவம். आका हृदय हे आपुले सौफाळुनिया भले वरी बैसवू पाउले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळू नि नुपुरे लेववू सुकुमारे पदे तिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळिया आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे वोवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरु चरण करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया या श्री गुरु चरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ब्रह्मींचे विसवणे वरी उन्मेखला हे उजरी जे वाचे ते इये करी सुधा सिंधू पूर्ण चंद्राची या कोडी वक्तृत्वा घापे कुरोंडी तैसी आणि गोडी अक्षराते सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे श्रवण सुखाचा मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिनली बरवी वाचावल्ली ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी ही जे नागवे ते अगोचर पावे गोठी माझी येवढे एक सौभग वळग हे वाचेचे आंग श्री गुरुपाद पद्म पराग लाहे जैका। 15व्या अध्यायातलं गुरुस्तवन आहे, गुरु नमनाच्या ओव्या 15व्या अध्यायाच्या आपल्या सुरू झालेल्या आहेत। कांड त्रय निरूपणी श्रुतीची हे कोडीस वाणी असं ज्ञानेश्वर महाराज या गीता उपनिषदाबद्दल म्हणतात की ही कोडीस वाणी, जे गोजीर वाणी ही श्रुतीच आहे, उपनिषदच आहे, गीता उपनिषद असंच याचं नाव आहे। कांड त्रय म्हणजे ज्ञान कांड, याच्या आधीचं उपासना कांड आणि त्याच्या आधीचं कर्म कांड, अशा तीन कांडांमध्ये ज्याची मांडणी झालेली आहे अशी ही गोजीरवाणी श्रुतीच आपल्या समोर गीतेच्या रूपाने अंगाने ठेवलेली आहे। 12व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्व भूतानां इतपासून ज्ञानकांडाचा प्रारंभ झाला आणि 15व्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत गीतोक्त ज्ञानकांड संपलं। पहिल्या अध्यायापासून अर्जुन विषादापासून हा भगवद्गीतेच्या निरूपणाचा ओघ सुरू झाला। दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला आत्म्याचं स्वरूप सांगितलं, आत्मज्ञानाचं लक्षण सांगितलं, आत्मज्ञान प्राप्त झालेले पुरुष कशा रीतीने कर्म करतात हेही सांगितलं, बुद्धीचं स्थैर्य त्यांना कसं प्राप्त होतं हे सांगून झाल्यानंतर स्थितप्रज्ञ लक्षण दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली आणि तिसऱ्या अध्यायापासून भगवद्गीतेतलं कर्मकांड सुरू झालं। कर्मकांड हे तिसरा, चौथा आणि पाचवा कर्मयोग, ज्ञान कर्म, संन्यास योग आणि संन्यास योग अशा तीन अध्यायांमध्ये भगवंतांनी कर्मयोग कर्मकांड ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगितलं आणि 6व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत 11व्या श्लोकापर्यंत, मला असं वाटतं की 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासना कांड भगवद्गीतेमध्ये येऊन गेलं आणि ज्ञानी भक्ताची भक्ताची लक्षणं, पण ज्ञान झालेल्या भक्ताची लक्षणं, तिथपासून ज्ञानकांड सुरू झालं। ते या 15व्या अध्यायापर्यंत भगवद्गीतेत ज्ञानकांडाचं निरूपण झालं। तेरा, चौदा आणि हा 15वा अध्याय आणि या 15व्या अध्यायापाशी भगवद्गीता संपली। ग्रंथ संपल्यानंतर संताक्षणी जो इति हा शब्द येतो तो 15व्या अध्यायाच्या अखेरीला आला। इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत। या ठिकाणी विद्वानांचं, पंडितांचं, शास्त्री मंडळींचं एकमत आहे की या ठिकाणी भगवद्गीता संपली। गीतोक्त उपदेश या ठिकाणी संपला आणि पुढचे जे अध्याय आहेत 16वा अध्याय 17वा अध्याय हे परिशिष्ट रूपाने आले. मागच्या अध्यायामध्ये जिथं जिथं काही सांगायचं राहून गेलेलं होतं निरूपणाच्या ओघामध्ये ते 16व्या आणि 17व्या अध्यायामध्ये सांगून झालं आणि 18वा अध्याय हा कलशोध्याय म्हणून समजला जातो. एकाध्यायी गीता असं 18व्या अध्यायाचं वर्णन केलं जातं, लक्षण सांगितलं जातं. त्या तऱ्हेने हा 15वा अध्याय हा भगवद्गीतेचा शेवटचा अध्याय म्हणायला हरकत नाही. याच्या पुढे 16, 17, 18 तीन अध्याय पुढे लिहिले गेलेले आहेत, सांगितले गेलेले आहेत. तरी देखील या ठिकाणी इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्त्वा मया नग अशा प्रकारचं हे गुह्यतम शास्त्र माझ्याकडून तुला सांगितलं गेलं असं भगवंत म्हणाले. त्यामुळं आता हृदय हे आपुले याच्यातला आता हा शब्द आहे तो कित्येकांच्या मते समारोपदर्शक शब्द या अध्यायाच्या सुरुवातीला इथं भगवद्गीता संपत असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला आता. जसं सगळी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे सगळं सांगून झालं, आता या वाग यज्ञाच्या बाबत विश्वात्मक देवांनी संतुष्ट व्हावं म्हणजे सद्गुरूंनी संतुष्ट व्हावं असं समारोपाचं उद्गार ज्ञानेश्वर महाराजांनी काढले तसे हे समजले जातात. आता हृदय हे आपुले एवढं शास्त्र सांगून झाल्यानंतर आता एकच करणीय आहे ते म्हणजे हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुंची. अशा रीतीने समारोपाच्या प्रस्तावनेच्या संदर्भात हा जसा आता शब्द आलेला आहे तसंच मागच्या अध्यायाशी देखील आलेल्या निरूपणाशी देखील याचा संबंध आहे. एवढी सगळी भगवद्गीता सांगून झाल्यानंतर आता असाही त्याचा अर्थ आहेच. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण हे सलगतेनी असल्यामुळं मागच्या अध्यायाच्या शेवटी जे सांगितलं गेलं त्याला अनुलक्षून आता एकच कर्तव्य राहतं ते म्हणजे आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुंची असंही ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. काय काय होतं हे मागच्या अध्यायाच्या शेवटी की ज्याला धरून ज्ञानेश्वर महाराजांनी आता हा शब्द वापरला. अव्यभिचारी भक्तीनी जो मला भसतो तो गुणांना ओलांडून ब्रह्म होण्याच्या योग्यतेचा होतो. ब्रह्म भाव भूयाय कल्पते ब्रह्म होण्यासाठी समर्थ होतो असं सांगितल्यानंतर हे जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माची प्रतिष्ठा मी आहे असं भगवंत म्हणाले. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च अमृत आणि अव्यय अशा शाश्वतस्य च धर्मस्य नित्य शाश्वत अशा धर्माची प्रतिष्ठा म्हणजे अधिष्ठान मी आहे. मी म्हणजे श्रीकृष्ण. एक प्रकारचं अत्यंत गोड असं वळण भगवद्गीतेला या 14व्या अध्यायाच्या अखेरीला अखेरीला असं ज्ञानकांडामध्ये आलं. काय जे ज्ञान वगैरे असेल काय जो ब्रह्मभाव असेल काय जी गुणातीतता असेल आणि त्या गुणातीततेनी आणि अव्यभिचारी भक्तीनी काय जे प्राप्तव्य असेल त्या प्राप्तव्याचं अधिष्ठान मी आहे. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अक्षर जन्म मरण रहित सच्चिदानंद अशा परमतत्वाची प्रतिष्ठा मी आहे. कारण हे निर्गुण तत्व तसं कोणालाही समजणार नाही. जसे आहोत तसे आपण हे निर्गुण तत्व समजणारच नाही. आपण जसे जन्माला आलो अज्ञानात, जसे वाढलो अज्ञानात, जसं आपल्याला शिकवलं गेलं पोट भराव्याची विद्या ते म्हणो नये सद्विद्या, आणि आपण पोट भरण्याच्या मागे लागलो, पोट भरण्याच्या उद्योगाला लागलो, आपण कुटुंब वगैरे केलं, आपण पालन पोषण केलं कुटुंबाचं, आपण एक संसार नावाची गोष्ट केली आणि आपण यथाकाल मृत्यू पावलं. या सगळ्या जीवनक्रमामध्ये कुठेही ज्ञान होण्याची कसलीच शक्यता नाही. परमात्मा परमात्म्याच्या ठिकाणी आहे, तो शाश्वत आहे. तरी तो शाश्वत असून आम्हाला करायचं आहे काय? आम्हाला ज्ञान कसं होणार हा प्रश्न शिल्लक राहतोच. या ज्ञानाबद्दल आम्हाला कोण सांगणार हा प्रश्न शिल्लक राहतोच. ज्यांनी ते ज्ञान प्राप्त केलं ते त्या ज्ञानाबद्दल आम्हाला सांगणार. असं असल्यामुळे ते ज्ञान आपल्या ठिकाणी जरी स्वयंपूर्ण असलं तरी त्या ज्ञानाची देखील ब्रह्माची देखील प्रतिष्ठा मी आहे श्रीकृष्ण असं भगवंत म्हणाले. जर मी आहे तर लोकांना ब्रह्म कळेल. कारण ब्रह्म जाणणाराच ब्रह्माबद्दल सांगू शकेल. ब्रह्म न जाणणारा ब्रह्माबद्दल काही नाही सांगू शकत. देहापाशी गेला देही तो कैसेनी होईल विदेही. म्हणून ज्ञात्या वाचून नाही ज्ञान मार्ग. म्हणून मी ज्ञाता ओळखावा, तयाचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्त असं समर्थ म्हणतात. ज्ञाता ओळखावा हा जो ज्ञाता आहे तो ज्ञाता ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. ब्रह्माचं अधिष्ठान आमच्या करता जर कोणी असेल तर सत्पुरुष आहेत. ते सत्पुरुष आहेत म्हणून ब्रह्म आहे असं आम्हाला समजतं. ते जर नसते तर ब्रह्म आहे ही गोष्ट कवी कल्पना झाली असती. कारण तुमच्यासारखाच मी आणि माझ्यासारखेच हे आणि यांच्यासारखेच ते. एकमेक सगळे जर अज्ञानी असते तर ज्ञानाची गोष्ट ही कोणाच्या आवाक्यातच आली नसती. अशा वेळेला ब्रह्म हे जरी शाश्वत धर्म गुप्त अव्यय अविनाशी असं असलं तरी देखील ते असो त्याचा जीवाला उपयोग काय? जसं मनुष्य मात्रांकरता ब्रह्म आणि ब्रह्म संपादन करणं ही गोष्ट आहे, पण किड्यामुंगीला अन्य योनींना ब्रह्म तितकंच आनंददायी, तितकंच शाश्वत, तितकंच अज अव्यय अविनाशी सच्चिदानंद असं असताना काय मुंग्या आणि मुंगळे ब्रह्माला प्राप्त होणार का म्हशी आणि टोणके ब्रह्माला प्राप्त होणार? ब्रह्म प्राप्त कसं होणार? म्हणून ब्रह्म प्राप्त होईल ब्रह्म जाणणाऱ्यांमुळे. आणि जर ब्रह्म जाणणारे असतील तर तेच या ब्रह्माची प्रतिष्ठा आहेत, तेच या ब्रह्माचं अधिष्ठान आहेत. कारण त्यांच्यामुळेच आम्हाला ब्रह्माबद्दल कळतं. म्हणून सनातन परमतत्वाचा आधार मी आहे असं भगवंत म्हणाले. आणि माझा आधार ते सनातन परमतत्व आहे. तसं सर्व भूतमात्रांचा आधार ते सनातन तत्वच आहे. असा हा एकमेकांचा आधार जरी असले, अमृत अव्यय अशा स्थितीचा आधार मी आहे, मी त्याची प्रतिष्ठा आहे. आणि माझी प्रतिष्ठा अव्यय आणि अमृतत्वामध्येच आहे. असे एकमेकांमध्ये एकमेकांची जरी प्रतिष्ठा सामावलेली असली तरी देखील अंततः अज्ञानी लोकांकरता ब्रह्मप्राप्तीसाठी म्हणून अधिष्ठान मीच आहे. माझ्यामुळे त्यांना ब्रह्म प्राप्त होईल. माझ्यामुळे त्यांना ब्रह्मज्ञानाबद्दल कळेल, म्हणून ब्रह्माची प्रतिष्ठा मी आहे. अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मीची पांडवा. मीची बोली जे आघवा शब्दी ही, म्हणून हे ब्रह्म या शब्दांनी जे काही बोललं जातं तो जर पाहायचा असेल तर मी आहे असं भगवंत म्हणतात. ज्याच्या अंतर्यामी मी शाश्वत आहे, मी अव्ययी आहे, मी सनातन आहे, मी अक्षर आहे, मी परमात्मा आहे, अशा प्रकारचा बोध आहे. मी आणि ब्रह्म हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नव्हती सुवर्मा, हे दोन एकमेकांपासून वेगळे नाहीत. चंद्र आणि चंद्राच्या भोवती प्रभेचं जे मंडळ आपण पाहतो ते तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. तसा मी आहे आणि ब्रह्म देखील आहे, आणि मी आणि ब्रह्म यांच्यामध्ये कोणताही भेद नाही. अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्मरूप, सुख जे उमप अद्वितीय, विवेकू आपुले काम सारुनी ठाकी जे धाम, निष्कर्षाचे निस्सीम किंबहुना मी. जे नित्य आहे, जे नव्हतं असं कधीही नाही, जे नेहमी आहेच आहे असं कंपरहित निष्कंप अनावृत कधीही झाकलं गेलं नाही असं धर्मरूप सुख जे उमप अद्वितीय भरपूर आणि या सुखासारखं दुसरं सुख नाही असं सुख, विवेकू आपुले काम सारुनी ठाकी जे धाम. विवेक देखील विवेकाने आपलं सगळं काम परिपूर्ण केल्यानंतर विवेकामुळं जो बोध जागृत होतो, त्या बोधामुळं विवेक ज्या ठिकाणी आपल्याला नेऊन पोचवतो, विवेकू आपुले काम सारुनी ठाकी जे धाम, तो विवेक ज्या ठिकाणी जाऊन पोचतो, निष्कर्षाचे निस्सीम किंबहुना मी, निष्कर्षाचं निस्सीम. खरं मला कोणी फोन करणं अपेक्षित नाहीये, मी कोणालाही मी कोणाला फोन करण्यासाठी खरं माझी फोन घेतलेला आहे, कोणी मला फोन करण्यासाठी मी फोन घेतलेला नाहीये. कारण मी कधी काय करत असेल, कधी काय करत असेल, पण मी जर कोणाला फोन केला तर त्याला माझा फोन मिळतो. अगदीच जर काम असेल तरच खरं मला फोन करायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. पण कुठल्याही अत्यानंदाच्या ठिकाणी अगदी दोन तासांनी भेट होणार असेल तरी देखील फोनवर त्यावेळेला मी काय करत असेल याचं कोणाला काही वाटत नाही. आशा करता की अगदीच किरकोळ कामाकरता देखील लोक फोन करतात तेव्हा वाईट वाटतं. अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्मरूप सुख जे उमप अद्वितीय, विवेकू आपले काम सारुनी ठाकी जे धाम, निष्कर्षाचे निस्सीम किंबहुना मी. अशा रीतीने विवेक आपलं काम संपूर्ण करून ज्या ठिकाणी जाऊन पोचतो, ज्या निष्कर्षापर्यंत विवेक येतो, ते निस्सीम असं ठिकाण खरं म्हणजे मी आहे असं श्रीकृष्ण म्हणतात. निर्गुण परमात्मा आणि सगुण अवतार हे एकमेकांपासून अजिबात वेगळे नाहीत. असं या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं, अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मीची पांडवा, मीची बोली जे आघवा शब्दी ही। हा जर निष्कर्ष निघाला या अध्यायाचा, ही जर निश्चित गोष्ट ठरली, तर आता करणं एकच राहतं की जे ब्रह्म या नावाचा अभिप्राय आहेत त्यांची पूजा करणं। म्हणून इथं हा आता हा शब्द आलेला आहे तो अशा रीतीने मागच्या संदर्भ अध्यायाच्या संदर्भात आलेला आहे। आता म्हणजे आता एवढं समजल्यानंतर ज्ञानकांड चाललेलं आहे, पण एकच उपाय शिल्लक राहतो, तो म्हणजे जे ज्ञानी महापुरुष आहेत त्यांची पूजा करणं। एवढी एकच गोष्ट आता उरते, उर्वरित राहतं याच्यापेक्षा काहीही नाही, कारण आम्हाला ब्रह्माची कधी पूजा करता येणार नाही, आम्हाला ब्रह्माला कधी स्पर्श करता येणार नाही। पण ब्रह्माचा जो अभिप्राय आहे तो मी आहे असं जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, तेव्हा श्रीकृष्णांची पाद्यपूजा शक्य आहे, श्रीकृष्णांना हार घालणं शक्य आहे, स्वामीजींची पाद्यपूजा शक्य आहे, त्यांना हार घालणं शक्य आहे, त्यांच्या पायावर डोकं ठेवणं शक्य आहे, ब्रह्माच्या पायावर डोकं नाही ठेवता येणार। पण ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम अमृतस्या व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च। एकांतिक सुख, एकामध्ये ज्याचा अंत होतो असं सुख, त्या सुखाचा अधिष्ठाता, त्याचं अधिष्ठान मी आहे, श्रीकृष्ण प्राप्त पुरुष संत ज्ञानेश्वर महाराज स्वामीजी। 14व्या अध्यायाच्या अखेरीला ज्ञानकांड चाललेलं असताना या ज्ञानाच्या बरोबर भक्तीचा पुरस्कार भगवंतांनी केला, मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समती त्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते। त्या अव्यभिचारी भक्तीनी मला म्हणजे श्रीकृष्णाला म्हणजे प्राप्त पुरुषांना भजावं असा हा अध्याय शेवटी सांगतो। त्यालाच धरून आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची। जर एवढं निरूपण समजलं तर एकच शिल्लक राहतं की आपलं हृदय शुद्ध करून, चौफाळून या म्हणजे शुद्ध करून, चौफाळून या भले म्हणजे भल शुद्ध करून, म्हणजे आम्ही हृदय शुद्ध केल्यानंतर ते खरोखरच शुद्ध झालं, भल शुद्ध झालं असं जो तिथं आपली पावलं उमटवेल त्यालाही वाटलं पाहिजे, इतकं शुद्ध करून। आणि हृदय शुद्धी नसेल तर सद्गुरूंची पावलं त्या ठिकाणी येऊन राहणं ही फारच कठीण गोष्ट आहे। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची। त्या ठिकाणी श्री गुरूंच्या पावलांची प्रतिष्ठापना आता आपण करू। इथंही ज्ञानेश्वर महाराज आपण करू असं म्हणतात, तुम्ही करा असं म्हणत नाहीत आणि मी करतो असंही म्हणत नाहीत, सगळ्या श्रोत्यांना बरोबर घेऊन चाललेत। मी जे करतो ते तुम्हीही करा, आपण सगळे मिळून करू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, जो ब्रह्माची प्रतिष्ठा होऊन राहिला त्याची पावलं आता आपल्या हृदयामध्ये आपण ठेवू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आपलं हृदय शुद्ध करू, हृदय शुद्ध करू याचा अर्थ हृदयात असलेला द्वेष, अभिनिवेश, मत्सर, दंभ, काम क्रोध लोभ, मत्सर दंभ अहंकार या गोष्टी ज्यामुळे हृदय कलुषित होतं, या सगळ्या गोष्टी काढून टाकू। या गोष्टी जातील तेव्हा हृदय भलं शुद्ध होईल। हृदय शुद्धी ही एक प्रक्रिया आहे। या प्रक्रियेमध्ये आपल्या हृदयापासून सर्व जगताबद्दल आभार पाहिजे। कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असं तुकाराम महाराज म्हणतात। तशा प्रकारची भावना पाहिजे। आपल्याकडून नको मत्सर घडायला। आपण विविध प्रकारच्या विकारांना बळी पडायला नको। या जशा हृदय शुद्धीच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत, तसं कितीतरी उत्तम उत्तम गुणांची प्रतिष्ठापना हृदयाच्या ठिकाणी झाली म्हणजे हृदय शुद्ध होईल। हव्या हव्या अशा परमार्थाला आवश्यक अशा कित्येक गुणांचा देखील परिपोष झाला पाहिजे, केवळ नकारात्मक नाही। या तर गोष्टी निघाल्या पाहिजेत, पण या गोष्टी निघाल्यानंतर तो व्हॅक्युम काही गोष्टींनी भरून देखील काढला पाहिजे। कित्येक सद्गुण आहेत, दया आहे, करुणा आहे, मृदू भाषण आहे, अनेक सद्गुण आहेत। या सगळ्या सद्गुणांचा आपण अभ्यास करू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। दुर्गुण काढून टाकू, सद्गुणांची प्रतिष्ठापना करू, तेव्हा हृदय शुद्ध होईल। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची। आणि अशा शुद्ध झालेल्या गुणांनी मंडित झालेल्या अशा हृदयाच्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं आपण प्रतिष्ठित करू। जे ब्रह्माची प्रतिष्ठा आहे असं म्हणतात, त्या सद्गुरूंची पावलं आपल्या अत्यंत निर्मळ शुद्ध झालेल्या अशा हृदयाच्या ठिकाणी प्रतिष्ठित करू। सद्गुरूंची पावलं ही देखील गोष्ट सगुण आणि निर्गुण या दोन्ही अर्थाने शोभतात। देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, तसं सद्गुरुपद देखील निर्गुणच आहेत। निर्गुणाचा बोध सांगणाऱ्या सगुण मूर्तीची पावलं हाही अर्थ आहेच, आणि हाच अर्थ प्रधान आहे। इथं जर पाहायचं झालं तर याच अर्थाने म्हटलेलं आहे। आपल्या अंतःकरणामध्ये आणि कोणाची तरी पावलं जर ठेवायची असतील तर किती अभिमानाचा त्याग करणं गरजेचं आहे। किती अहंकार बाजूला सारणं गरजेचं आहे। हृदयात पावलं विराजमान करणं ही अंतर साधना आहे, खरं म्हणजे ही आनुषंगिक साधना आहे। याच्यावर मी एक वर्ष दीड वर्षापूर्वी बहुतेक अध्यात्म मंगलधाम मध्ये दीड एक वर्ष झालं असेल प्रवचन केलेली होती। पादसेवन या भक्तीच्या अंतर्गत सर्वात शेवटी या गुरु नमनाच्या ओव्या कीर्तन भक्तीमध्ये न घेता त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या। तेव्हा निरूपण झाल्यानंतर अर्धा तास आपण ही साधनाच केली असं मला आठवत। कधी कधी छंद म्हणून मी नुसता बसतो आणि स्वामीजींची पावलं आठवतो। आणि मानसिक भावाने त्या पावलांवर मस्तक ठेवतो आहे असं धरतो, अशी ही भावना करतो। तशाच प्रकारची एक प्रातिभ साधना इथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आपलं हृदय शुद्ध झालेलं आहे, दुर्गुण काढून टाकलेले आहेत, सद्गुण तिथं मंडित झालेले आहेत, हृदय भलं शुद्ध झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण सद्गुरूंची पावलं आणून विराजमान केलेली आहेत। ही पावलं सद्गुरूंची प्रतिष्ठित झाल्यानंतर ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो, त्या पावलांवर अर्घ्य द्यायचं आहे। कशाचं अर्घ्य द्यायचं आहे? सर्व इंद्रिय सर्वेंद्रिय कुडमुळी, कुडमुळी म्हणजे कळ्या, सर्व इंद्रिय याच जणू काही कळ्या, त्या ऐक्य भावरूपी ओंजळीमध्ये त्या कळ्या भरून भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो, म्हणजे आपल्या ठिकाणी असणारी जी साधन आहेत इंद्रिय रूपी, तर ती इंद्रिय रूपी साधन याच जणू काही कळ्या आहेत, किंवा अशी भावना केली की आपण अर्पण करतो आहोत या कळ्या आणि ही पुष्पांजळीचं अर्घ्य सद्गुरूंच्या पायावर आपण घालतो आहोत, अर्पण करतो आहोत, त्याचा अर्घ्य आपण देतो आहोत। हा जो अर्घ्य आपण देतो तो सर्व इंद्रियांना एकत्र करून त्या जणू कळ्या आहेत आणि त्या ऐक्य भावनेच्या ओंजळीमध्ये सर्व इंद्रियांचं ऐक्य आणि ज्या चरणांवर अर्पण करायचं त्या चरणांशी देखील ऐक्य, ऐक्य भावाची अंजुळी ऐक्य भावरूपी ओंजळीमध्ये सर्व इंद्रिय रूपी कळ्या भरून त्याची पुष्पांजळींचा अर्घ्य सद्गुरूंच्या चरणावर देतो आहे। ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना जिथं पोचते ते समजून घ्यायला देखील आपल्याला जरा जडच जात, कारण आपल्याला इंद्रिय किती जड वाटतात, त्याच्या कळ्या कशा होणार असं वाटतं। कधी कधी कवी हृदय असतं ते लिहून मोकळे होतात आणि आपण म्हणतो की कळी माझे हात आणि पाय आणि इंद्रिय या कळ्या कशा असतील, आपण खूप स्थूलतेने या विषयाकडे पाहतो आणि त्यांनी मोठ्या अलंकारिक पद्धतीने हे रचलेलं असतं। शारदीचीये चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे, तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्त आणोनिया। चित्ताला खूप हळुवारपणा जर आणला, चित्त खूप तरल झालं, खूप भावावेगाने भरलेलं असेल तर या उपमा तरी समजतील, नाहीतर या उपमा समजणं फारच कठीण आहे। आपल्या सगळ्या इंद्रियांच्या जागी त्या इंद्रियांना दुर्लक्ष करून त्याच्या जणू एक कळ्या झालेल्या आहेत आणि त्याची पुष्पांजळी ऐक्य रूपी ओंजळीमध्ये भरून सद्गुरु चरणांवर अर्पण केलेली आहे। अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे, सर्व इंद्रिय रूपी फुलांच्या कळ्या सद्गुरूंच्या चरणावर अर्पण केल्या तरी देखील इंद्रियांच्या ठिकाणी कदाचित काहीतरी वासना राहणं शक्य असतं, इंद्रियच आहेत, तेव्हा बाह्य विषयांच्या संदर्भात काहीतरी वासना दडून राहणं शक्य आहे. त्या ज्या वासना आहेत त्या वासना धुऊन शुद्ध केलेल्या आहेत. कशा? अनन्योदके धुवट, अनन्य रूपी उदकानी धुऊन वासना जे तन्निष्ठ, ही वासना तन्निष्ठ केली, परमात्म्याच्या निष्ठेनी युक्त, गुरुनिष्ठेनी युक्त. आता वासना आहे पण सद्गुरूंची सेवा करावी अशी वासना आहे. आता वासना आहे पण उपासना करावी अशी वासना आहे. अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ, ते लागलेसे अबोट चंदनाचे. त्या अनन्य एकनिष्ठ भावरूपी उदकामध्ये धुवट वासना ज्या आहेत, धुवून घेतलेल्या वासना, तर त्या उगाळल्या, त्याचं गंध केलं आणि अबोट म्हणजे या तर्जनीने चंदनाचं ते बोट गुरुचरणांना लावलं. सगळी पूजेची प्रक्रिया आहे. आपण गुरुपौर्णिमेच्या वेळेला म्हणूनच या ओव्या वाचत असतो. प्रेमाचे नि भांगारे, वेळ संपली पुढच्या वेळेला. प्रेमाचे नि भांगारे निर्वाळुनी नुपुरे लेवू सुकुमारे पदेतिये. प्रेमरूपी भांगारानी प्रेमाला सोन्याची उपमा दिलेली आहे. सोन्यापेक्षा अलीकडे प्रेमाला काही उपमा नाही. प्रेमाचे नि भांगारे निर्वाळुनी नुपुरे, ते सोनं देखील निर्वाळून म्हणजे गाळून शुद्ध करून, त्याची नुपुरं म्हणजे घागऱ्या, त्यांनी सद्गुरूंचे जे सुकुमार पाय आहेत त्याला पैंजण केलेले आहेत. त्या घागऱ्या त्या पावलांना नेसवलेल्या आहेत. काय? प्रेमाचे नि भंगारे निर्वाळुनी नुपुरे लेवू सुकुमारे पदेतिये. घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी अंगोळ्या. अंगठ्यामध्ये जोडवी देखील घालू. कोणती जोडवी घालू पुढच्या वेळेला बघू आपण, नाहीतर आता अजून एक प्रवचन होईल. खूप रंगून गेलो आपण. हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.